प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका निरामय. यामध्ये ऐकूया पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती. तांत्रिक सहाय्यक सौरभ शिंदे यांचं. निर्माती गायत्री बस्ते. श्रोतेहो, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 247-2253. फोन नंबर पुन्हा एकदा 247-2253. ऐकूया निरामय.
नमस्कार नाशिक, मी डॉक्टर हुसेन बोहरी. आज आपण आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाबद्दल थोडीशी चर्चा करूयात. आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया म्हणजे लोहच्या कमतरतेमुळं आपल्या शरीरात जे रक्त कमी होऊ शकतं, तर त्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया हा शक्यतो पचन संस्थेच्या आजारामधूनच निर्माण होणारा आजार आहे. मोस्टली आयर्न डिफिशियन्सी ॲनिमियाचे 3 प्रकार असतात. पहिला, आपण आयर्नचं इंटेक जर आपलं खूप कमी असेल तर आयर्नची कमतरता होऊ शकते आणि त्याच्यामुळं आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होऊ शकतो. असं फार कमी घडतं, किंवा काही असे ठराविक भाग आहेत, काही आदिवासी भाग आहेत, किंवा काही लोकांचं म्हणजे काही कारणास्तव न्यूट्रिशन फार कमी असतं, अशामुळं आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होऊ शकतो, पण हा प्रकार कमी आढळतो. दुसरा प्रकार असा असतो की आयर्न योग्य त्या प्रमाणात आपण घेत असतो पण ते पचत नाही, विशेषतः लहान आतडीच्या सुरुवातीच्या भागाला, ज्याला आपण डिओडेनम म्हणतो, ह्या ठिकाणी काही आजार असतील जिथून आयर्न प्रामुख्याने शोषून घेतलं जातं, तर त्यामुळे आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होऊ शकतो. तर असे अनेक आजार आहेत आतडीचे ज्याच्यातून आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया होतो. त्यात सिलियाक डिझीज, सिलियाक स्प्रू किंवा मग ट्रॉपिकल स्प्रू, किंवा अनेक असे जंताचे आजार असतात ज्याच्यामुळं आयर्न डिफिशियन्सी होते. पण त्याला लक्षणं म्हणजे जनरली पोट फुगणे, जुलाबाचा त्रास होणे, असे जनरली त्याला लक्षणं असतात. तिसरा एक प्रकार असतो जो सगळ्यात कॉमनली आढळतो, त्यात आयर्न व्यवस्थित घेतलंही जातं आणि आतडी व्यवस्थित असल्यामुळं ते व्यवस्थित शोषूनही घेतलं जातं, पण आयर्नचं कुठून तरी लॉस होत असतो. एकतर जठरमध्ये काही जखम असतात, काही अल्सर्स असतात, किंवा लहान आतड्यांमध्ये काही आजार असतात, छोट्या जखमा वगैरे झालेल्या असतात, किंवा मग मोठ्या आतडीमध्ये कॅन्सर असू शकतो, किंवा दुसऱ्या काही जखमा असू शकतात, काही कोलायटिसचे वेगवेगळे आजार असतात ज्याच्यामुळं रक्तस्त्राव कॉन्स्टंटली होत राहतो. सगळ्यात कॉमन कारण म्हणजे रक्तपात होण्याच्या ज्या गोळ्या घेतल्या जातात, विशेषतः ज्यांना डायबिटीज किंवा हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, बीपीचे आजार आहेत, ज्यांच्यात रक्तपात होण्याची विशेषतः ॲस्प्रिनची गोळी कायम दिली जाते, तर त्याच्यामुळं कधीकधी जठर किंवा लहान आतडीमध्ये छोटे छोटे असे जखम होतात आणि त्याच्यातून कॉन्स्टंटली रक्तस्त्राव होऊन अशा लोकांमध्ये रक्ताची कमतरता आढळते. तर आयर्न डिफिशियन्सी ॲनिमिया हा कसा लक्षात येतो, त्याची लक्षणं काय असतात? तर कुठल्याही ॲनिमियाचे लक्षणं म्हणजे मुख्यतः अशक्तपणा, भूक कमी लागणे, हे 2 सगळ्यात महत्त्वाचे लक्षणं असतात. जेव्हा आपण चाचणी करतो मग कमी आपल्याला रक्त कमी आढळतं. तर स्त्रियांमध्ये साधारण हिमोग्लोबिनचं प्रमाण 12.5 ग्रॅमपेक्षा कमी असणे किंवा पुरुषांमध्ये 13.5 पेक्षा कमी असणे, त्याला आपण ॲनिमिया म्हणतो. ॲनिमिया जेव्हा मॉडरेट डिग्री असतं, म्हणजे साधारण हिमोग्लोबिन 8 ते 10 मध्ये असतं, तेव्हा जनरली लक्षणं थोडेफार सुरू होतात. सिव्हिअर ॲनिमिया म्हणजे जेव्हा हिमोग्लोबिन 7 किंवा 7 पेक्षा कमी होतं, तेव्हा मग आपल्याला लक्षणं फार क्लिअर कट येतात, मग शरीराला सूज पण यायला लागते आणि प्रचंड अशक्तपणा येतो. ॲनिमियासाठी उपचार करणं सोपं आहे, लोहयुक्त पदार्थ वगैरे घेतले किंवा लोहचे इंजेक्शन्स, गोळ्या वगैरे दिले तर तो ॲनिमिया क्युअर होऊ शकतो. लोहयुक्त पदार्थ म्हणजे कुठले? तर साधारण खजूर, मनुके, बीटरूट, पिस्ता, अंजीर, तर ह्या पदार्थांमध्ये लोहची मात्रा भरपूर असते. नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये लोहची मात्रा बऱ्यापैकी असते. तर लोहयुक्त पदार्थ आपल्या आहारामध्ये पाहिजेत, जरी आयर्न डिफिशियन्सी असेल किंवा नसेल. स्त्रियांमध्ये आयर्न डिफिशियन्सीचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना पाळीचे काही आजार असतात, ज्यांना रक्तस्त्राव आजार जास्त होतो, त्याच्यामुळं आयर्न डिफिशियन्सी कॉमनली होत असते. पण हा जो एक ग्रुप आहे तो सोडला तर सगळ्यात कॉमन पचन संस्थेचे आजार असतात. तर त्याला इन्व्हेस्टिगेट करण्यासाठी मग आपल्याला कधीकधी एंडोस्कोपीस वगैरे कराव्या लागतात आणि त्याचं योग्य निदान करून ते पुन्हा पुन्हा होऊ नये, किंवा आतमध्ये काही मोठं कारण असेल कॅन्सरसारखा तर पटकन त्याचं निदान व्हावा, ह्याच्यासाठी आपण पटकन सल्ला घेऊन त्याच्यासाठी पुढचे उपचार घेतले पाहिजेत. धन्यवाद.
निरामय या कार्यक्रम मालिकेमध्ये आत्ताच आपण पचन संस्था यकृत आणि एंडोस्कोपी तज्ज्ञ डॉक्टर हुसेन बोहरी यांनी दिलेली माहिती ऐकली. तांत्रिक सहाय्य होतं सौरभ शिंदे यांचं. निर्मिती होती गायत्री बस्ते यांची. श्रोतेहो, याबद्दल अधिक माहिती आपणास हवी असल्यास आपण प्रीमियम डायजेस्टिव्ह डिसीज क्लिनिक मुंबई नाका नाशिक येथे संपर्क साधू शकता. फोन 247-2253. फोन नंबर पुन्हा एकदा 247-2253.